नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आमदार संजय सिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती. 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम लढत. आता सविस्तर बातम्या. ग्रीन फ्युचर आणि नेट झिरो अर्थात हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषदेत बोलत होते. दरम्यान पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या 3 वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये नागपूर सिकंदराबाद, पुणे हुबळी आणि कोल्हापूर पुणे या गाड्यांचा समावेश आहे. देशभरात आजपासून स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात होत आहे. हे अभियान गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही यावर्षीच्या अभियानाची मुख्य संकल्पना आहे. या अभियानात लोकसहभागातून पर्यटन स्थळं, सार्वजनिक इमारती, व्यावसायिक परिसर यासारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवण्यात येणार आहेत. हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता मराठवाड्याचा मुख्य ध्वजारोहण होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची पाहणी करणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते, बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण केलं जाणार आहे. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. वर्ल्ड एग्रीकल्चर फोरमच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा इथं फिनिक्स फाउंडेशनतर्फे उद्या आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचं औचित्य साधून या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य सरकारनं मराठवाड्यासाठी वर्षभरापूर्वी जाहीर केलेल्या योजनांबाबत काहीही कारवाई केली नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या वर्षी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याच्या विकास कामांच्या 100 हून अधिक घोषणा करण्यात आल्या, मात्र कोणत्याही योजनेचं काम सुरू झालं नसल्याचा आरोप दानवे यांनी यावेळी केला. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागण्यांसाठी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मागण्या मान्य कराव्यात असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे. हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रीपदाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे शासन निर्णयही काल जारी झाले. दृष्टीहीन आणि कर्णबधिर प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये विशिष्ट यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपटगृहांमध्ये अशा सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळानं जाहीर केलं आहे. 10 दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्दशीला सांगता होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या 8 विहिरींमध्ये आणि एका नैसर्गिक तलावासह 7 कृत्रिम तलावांमध्ये घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याची सोय महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली आहे. महानगरपालिकेनं शहरात 46 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारली असून निर्माल्य दान करणाऱ्या नागरिकांना 1/2 किलो खताचं पाकिट भेट म्हणून दिलं जाणार आहे. नांदेडमध्येही श्री गणेशाचं पर्यावरणपूरक विसर्जन करण्याच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात आज 2500 सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रीमूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी नांदेड शहरातील 9 रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरात 26 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आली आहेत. जालना इथं घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यासाठी मोती तलाव चौपाटीवर कृत्रिम हौद तयार करण्यात आला आहे, तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचं मोती तलावात विसर्जन केलं जाणार आहे. शहरातल्या मुक्तेश्वर तलाव आणि घाणेवाडी तलावात गणेश मूर्ती विसर्जनास मनाई असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. हिंगोली इथं मोदकाचा गणपती अर्थात विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे 1,51,000 मोदकांचं वाटप केलं जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात काल 410 गणेश मूर्तींचं विसर्जन झालं, तर आज अनंत चतुर्दशीला सुमारे 1,000 गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. जिल्ह्यात ईद ए मिलादचा जुलूस धाराशिव, नळदुर्ग, लोहारा आणि कळंब इथं परवा 19 सप्टेंबर रोजी, तर परंडा इथं उद्या 18 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. परभणी इथं दरवर्षीप्रमाणे ईद ए मिलाद उन्नबी निमित्त काल सामूहिक विवाह सोहळा पार पडला. यंदा या सोहळ्यात 40 जोडपी विवाहबद्ध झाली. नवविवाहित जोडप्यांना संसारोपयोगी साहित्यांचं वाटप करण्यात आलं. श्रोते हो, विविध देशात गणेशोत्सव कशा रीतीनं साजरा होतो हे आपण तिथे राहणाऱ्या नागरिकांकडून जाणून घेत आहोत. आज आपण थायलंडमधल्या गणेशोत्सवाविषयी अर्पिता कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया.
महाराष्ट्रीयन पद्धतीनं गणपतीची पूजा आणि स्थापना होते, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. पूजेचं साहित्य इथे सहज उपलब्ध असतं, पण उकडीचे मोदक देखील आता गेली काही वर्ष आम्ही महाराष्ट्रीयन गृहिणींकडून बनवून घेतो. इथल्या काही सभासदांचे थाय मित्र सुद्धा गणपतीच्या दर्शनाला अगदी आवर्जून येतात. भारताची कमी वाटणार नाही असं ढोल, ताशा, मोदक, आरत्या, अथर्वशीर्ष हे सगळं करत तो एक अर्धा दिवस का होईना पण खूप आनंदात घालवतो.
चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. काल उपांत्य फेरीत भारतानं दक्षिण कोरियाला 4-1 पराभूत केलं. कर्णधार हरमनप्रीत सिंहने 2 तर जर्मनप्रीत सिंह आणि उत्तम सिंह यांनी प्रत्येकी 1 गोल केला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे वकिलांचं काम अधिक तंत्रस्नेही होईल असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा काल छत्रपती संभाजीनगर इथं झाला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात 113 स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 ची ई पीक पाहणी तलाठ्याकडे न जाता मोबाईल ऍपवरून करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. या हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी शासनानं 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. लातूर जिल्ह्यात आज एक पेड मा के नाम हे अभियान राबवण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड केली जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन लातूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत धाराशिव जिल्ह्यात कालपर्यंत 392,424 महिलांचे अर्ज लाभासाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 403,851 महिलांनी अर्ज केले आहेत. बीड इथं काल बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 500 रुपये दर्शनी मूल्याच्या काही नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 99.34% गेला आहे. धरणात सध्या 2,500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. हरित भविष्य आणि शून्य कार्बन उत्सर्जनासाठी भारत वचनबद्ध, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन, छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण. आमदार संजय सिसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती. 10 दिवसीय गणेशोत्सवाची आज सांगता. आणि आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारत आणि चीन संघात अंतिम लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.